रंगीन अलमारी
Die bunte Garderobe.
एना और उसके दोस्त कपड़ों की दुनिया का पता लगाते हैं और विभिन्न स्टाइल खोजते हैं, जैकेट से लेकर जूतों तक.
Anna und ihre Freunde erkunden die Welt der Kleidung und entdecken verschiedene Modestile, von Jacken bis hin zu Schuhen.
एक दिन एना और दोस्त खरीदारी करने जाते हैं.
Eines Tages gehen Anna und Freunde einkaufen.
वे एक बड़े दुकान में जाते हैं.
Sie besuchen einen großen Laden.
एना को लाल कपड़े पसंद हैं.
Anna liebt rote Kleider.
उसका दोस्त मैक्स को नीली शर्ट पसंद है.
Ihr Freund Max mag blaue Hemden.
एना एक जैकेट आजमाती है.
Anna probiert eine Jacke aus.
उसे गर्म और आरामदायक महसूस होता है.
Sie fühlt sich warm und bequem.
Max को एक टोपी मिलती है.
Max findet einen Hut.
वो इसे पहनता है.
Er setzt ihn auf.
ये मजेदार दिखता है.
Es sieht lustig aus.
एना हंसती है.
Anna kichert.
Max भी हंसता है.
Max lacht auch.
वे खरीदारी का दिन का आनंद लेते हैं.
Sie genießen den Einkauf stark.
अंत में वे कई चीजें खरीदते हैं.
Am Ende kaufen sie viele Sachen.
एना खुश है.
Anna ist glücklich.
Max संतुष्ट है.
Max ist zufrieden.
वे मुस्कुराते हैं.
Sie lächeln.
यह एक सुंदर दिन था.
Es war ein schöner Tag.
आदर्श घर.
Das perfekte Zuhause.
Max एक नए घर में जाता है और विभिन्न कमरों और उनकी सजावट को जानता है.
Max zieht in eine neue Wohnung und lernt die verschiedenen Wohnräume und ihre Einrichtung kennen.
Max बैठक में प्रवेश करता है.
Max betritt das Wohnzimmer.
वो एक आरामदेह कुर्सी देखता है.
Er sieht einen gemütlichen Sessel.
फिर वो रसोई में जाता है.
Dann geht er in die Küche.
रसोई बहुत आधुनिक है.
Die Küche ist sehr modern.
वहाँ एक बड़ा फ्रिज है.
Es gibt einen großen Kühlschrank.
दूसरे कमरे में बेडरूम है.
In einem anderen Raum ist das Schlafzimmer.
उसमें एक बड़ा बिस्तर है.
Es hat ein großes Bett.
Max को बेडरूम बहुत आरामदायक लगता है.
Max findet das Schlafzimmer sehr komfortabel.
वो बाथरूम खोजता है.
Er entdeckt das Badezimmer.
ये स्वच्छ और व्यवहारिक है.
Es ist sauber und praktisch.
अगला वो बालकनी पर जाता है.
Als nächstes besucht er den Balkon.
बालकनी से सुंदर दृश्य है.
Der Balkon hat eine schöne Aussicht.
Max वहाँ आराम कर सकता है.
Max kann dort entspannen.
वो अपने आदर्श नए घर से प्यार करता है.
Er liebt sein perfektes neues Zuhause.
शीर्षक संस्कृतियाँ मिलती हैं.
Titel: Kulturen treffen sich.
विवरण: एम्मा स्पेन जाती है और जानती है कैसे छोटे सांस्कृतिक अंतर रोजमर्रा की जिंदगी को रोमांचक बना सकते हैं.
Beschreibung: Emma reist nach Spanien und erfährt, wie kleine kulturelle Unterschiede das tägliche Leben spannend machen können.
Emma ne apni yatra bahut samay pehle hi yojana banayi thi.
Emma plante ihre Reise schon lange.
Wo duniya dekhna aur naye anubhav jama karna chahti thi.
Sie wollte die Welt sehen und neue Erfahrungen sammeln.
Spain mein unhone turant logon ki mehman nawazi dekhi.
In Spanien bemerkte sie sofort die Gastfreundschaft der Menschen.
स्थानीय लोग उसकी मदद करते थे जब वो खो जाती थी.
Die Einheimischen halfen ihr, wenn sie sich verirrt hatte.
एक बार उसने एक कैफे में अपना कैमरा खो दिया.
Einmal verlor sie ihre Kamera in einem Café.
एक मित्रवत वेटर ne उसे पाया और वापस लाया.
Ein freundlicher Kellner fand sie und brachte sie zurück.
Emma उनकी मदद के लिए बहुत आभारी थी.
Emma war sehr dankbar für seine Hilfsbereitschaft.
एक और बार एम्मा ने सीखा कि पाएला कैसे बनाते हैं.
Ein anderes Mal lernte Emma, wie man Paella kocht.
एक स्थानीय परिवार ने उन्हें रात के खाने के लिए आमंत्रित किया.
Eine lokale Familie lud sie zu einem Abendessen ein.
एम्मा ने अपने आप को उनके परिवार का हिस्सा महसूस किया.
Emma fühlte sich wie ein Teil ihrer Familie.
भाषा उनके लिए एक छोटी चुनौती थी.
Die Sprache war eine kleine Herausforderung.
Emma ne Spanish seekhne ki koshish ki.
Emma bemühte sich, Spanisch zu lernen.
Spaniards unke prayason se khush the.
Die Spanier freuten sich über ihre Versuche.
Wo adhik seekhne ke liye protsahit mehsoos karti thi.
Sie fühlte sich ermutigt, mehr zu lernen.
Har din wo naye shabd apne diary mein lati thi.
Jeden Tag brachte sie neue Wörter in ihr Tagebuch.
Sanskriti ne unke din ko nirantar samriddh kiya.
Die Kultur bereicherte ihren Alltag ständig.
Emma har nay romanch ka swagat karti thi.
Emma freute sich auf jedes neue Abenteuer.
Apni yatra ke ant tak, usne kai yaadein jama ki thi.
Am Ende ihrer Reise hatte sie viele Erinnerungen gesammelt.
Kalender par vichar.
Gedanken zum Kalender.
Lina apne saptahik kalender ki yojana banati hai aur sabhi niyuktiyon ko sahi tarike se likhne ki chunautiyon ko pura karti hai.
Lena plant ihren Wochenkalender und meistert die Herausforderungen, alle Termine korrekt zu notieren.
Somvar ko Lena ise shuru karti hai.
Am Montag beginnt Lena damit.
Pehla kaam doctor ki appointment ko likhna hai.
Die erste Aufgabe ist, den Arzttermin einzutragen.
Guruvar ko kharidari ke liye surakshit hai.
Donnerstag ist für den Einkaufsbummel reserviert.
Shukravar sham ko cinema jana tay hai.
Freitagabend ist ein Kinobesuch geplant.
Shanivar ek saptahant karya divas hoga.
Samstag wird ein Wochenendarbeitstag.
Ravivar ko Lena dincharya se aaram karti hai.
Am Sonntag erholt sich Lena vom Alltag.
Lena ummeed karti hai ki sab kuch yojana ke anusar chale.
Lena hofft, dass alles wie geplant verläuft.
Prakriti ki manodasha.
Die Launen der Natur.
Tom vibhin mausam purvanumano ka anusaran karta hai aur mausam ke jatil pattern ko samajhne lagta hai.
Tom verfolgt verschiedene Wettervorhersagen und beginnt, die komplexen Muster des Wetters zu verstehen.
Metropolis mein ek din.
Ein Tag in Metropolis.
Paul apne pathakon ko jeevant shahar Metropolis ki sair karate hain aur samriddh bunyadi dhanche aur sanskritik vividhta ka varnan karte hain.
Paul führt seine Leser durch die pulsierende Stadt Metropolis und beschreibt die reiche Infrastruktur und kulturelle Vielfalt.
Paul apne din ki shuruaat ek chote cafe mein garm coffee ke cup ke saath karte hain.
Paul beginnt seinen Tag mit einer heißen Tasse Kaffee in einem kleinen Café.
Café mein wo apne aaspaas ke logon ki baatcheet ko sunte hain.
Im Café lauscht er den Gesprächen der Menschen um ihn herum.
Coffee ke baad wo shahar ke kendr mein badi pustakalay ki or badhte hain.
Nach dem Kaffee geht er weiter zur großen Bibliothek im Zentrum.
Pustakalay shanti aur gyan ka sthan hai.
Die Bibliothek ist ein Ort der Ruhe und des Wissens.
Paul wahan aksar itihas aur sanskriti par kitabe padhte hain.
Paul liest dort oft Bücher über Geschichte und Kultur.
Dopahar mein Paul ek sangrahalay jate hain taki Metropolis ki kala ke bare mein adhik jaan sake.
Am Nachmittag besucht Paul ein Museum, um mehr über die Kunst von Metropolis zu erfahren.
Yahan wo prachin aur aadhunik kalakritiyon ki prashansa karte hain.
Hier bewundert er alte und moderne Kunstwerke.
Ye din shahri park mein ek shant sair ke saath samapt hota hai.
Der Tag endet mit einem ruhigen Spaziergang durch den städtischen Park.
Park mein Paul apne bitaye gaye vividhta bhare din par vichar karte hain.
Im Park reflektiert Paul über den vielfältigen Tag, den er erlebt hat.
Wo samajhte hain ki Metropolis ka har sthan apni khud ki kahani kehta hai.
Er erkennt, wie jeder Ort in Metropolis seine eigene Geschichte erzählt.
Inme se har sthan par Paul ne kuch naya sikha hai.
An jedem dieser Orte hat Paul etwas Neues gelernt.
Shahar ki jeevan-jeevan-shaili unhe apni khud ki kahaniyan likhne ke liye prerit karti hai.
Das pulsierende Leben der Stadt inspiriert ihn dazu, eigene Geschichten zu schreiben.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.